विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी उमेश राजदरकर, संचालक मानव विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा. प्रथम वर्षामध्ये आपण सामाजिक शास्त्रांचा अधिष्ठान अभ्यासक्रम अभ्यासत आहोत. त्याचा कोर्स कोड आहे SOC 101 आणि त्यातला अर्थशास्त्र आणि भूगोल हे तिसऱ्या क्रमांकाचं जे पुस्तक आहे त्यातला दुसऱ्या क्रमांकाचा जो घटक आहे बाजार आणि विनिमय याच्याबद्दल आज आपण अधिक जाणून घेणार आहोत. मागच्या आपल्या चर्चेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ समजून घेतला आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही समग्र लक्ष अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या भागाशी निगडीत आहे. आता ज्या वेळेला आपण एक व्यक्ती एक संस्था एक वस्तू एका व्यक्तीचं उत्पन्न यांचा विचार करतो त्यावेळेला तो अंशलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय असतो. आता आपण थोडंसं अंशलक्षी अर्थशास्त्रामध्ये जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये बाजार वस्तूची किंमत विनिमय याच्याबद्दलची थोडी माहिती प्राप्त करून घेणार आहोत. आता बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे एक विशिष्ट अशी जागा असते, दुकानं असतात जिथे व्यक्ती खरेदी करणारे विक्री करणारे उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार हे पैशाच्या साह्याने चालतात. असं एक बाजार म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे कल्पना येते. त्यानंतर काही ठराविक बाजारे असतात प्रत्येक गावामध्ये, उदाहरणार्थ भाजीचा बाजार, भांड्यांचा बाजार, कापडाचा बाजार, की ही विशिष्ट वस्तू किंवा सेवा देणारे दुकानदार एका ठिकाणी त्या केंद्रित होतात किंवा कॉन्सन्ट्रेट होतात आणि त्या बाजाराला मग तशा स्वरूपाचं नाव हे दिलं जातं. आता आपल्या दृष्टिकोनातून बाजार म्हणजे एक विशिष्ट अशी जागा की जिथे लोक एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यांच्यामध्ये वस्तूच्या किमतीबद्दल गुणवत्तेबद्दल संवाद होतो आणि मग ती वस्तू खरेदी विक्री त्याची होते. आता अर्थशास्त्रामध्ये बाजाराची एक वेगळी अशी व्याख्या आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ज्या प्रदेशात किंवा क्षेत्रात एका भागात वस्तूची एका भागात असलेल्या किमतीचा इतर भागातील किमतीवर परिणाम होईल इतपत विक्रेते व ग्राहक एकमेकांच्या निकटच्या व नियमित संपर्कात असतात अशा क्षेत्राला बाजार म्हणतात. आता अर्थशास्त्राची बाजाराची ही संकल्पना आहे, त्याच्यामध्ये कशाला महत्व दिलेलं आहे तर विक्रेते व ग्राहक एकमेकांच्या अशा प्रकारे संपर्कात असतात की ज्याचा परिणाम वस्तूच्या किमतीवर होतो. म्हणजे या ठिकाणी क्षेत्र महत्वाचं नाही तर वस्तू व म्हणजे ग्राहक व विक्रेते यांच्याशी एकमेकांचा असलेला जो संपर्क आहे वस्तूच्या किमतीबद्दल गुणवत्तेबद्दल तिच्या स्वरूपाबद्दल याची चर्चा त्यांच्यामध्ये होते, ग्राहकांमध्ये होते, विक्रेत्यांमध्ये होते आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या वस्तूच्या किमतीवर मग हा किमतीवर परिणाम कशा प्रकारे होतो. समजा अ बाजारामध्ये वस्तू ही महाग किमतीला विकली जात असेल आणि ब बाजारामध्ये ती तेवढ्या किमतीला विकली जात नसेल, त्यापेक्षा कमी किमतीला विकली जात असेल तर साहजिकच ब बाजारातील ग्राहक हे अ बाजारातील ग्राहकांना सांगतात की तुमच्या बाजारामध्ये ही वस्तू जास्त किमतीला विकली जात आहे आणि त्याचा परिणाम काय होतो की ब बाजारातील तीच वस्तू ज्या किमतीला विकली जात आहे त्याच किमतीला अ बाजारातील विक्रेत्यांना ती वस्तू विकावी लागते. म्हणजे या ठिकाणी ग्राहक व विक्रेते यांच्यामधला जो संपर्क आहे जो संवाद आहे तो या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि हा संवाद कशा प्रकारे असला पाहिजे तर ज्याचा परिणाम हा वस्तूच्या किमतीवर होईल. आता वस्तूच्या किमतीवर होईल म्हणजे कशा प्रकारे होईल, किंमत वर जाता कामा नाही, नाही तर मग संपर्काला काय उपयोग आहे. जर किंमत ही अवाजवी रित्या आकारली जात असेल, वाढीव किमतीला वस्तू विकली जात असेल तर त्याचा परिणाम अंतिम परिणाम हा वस्तूची किंमत ही खाली येण्यावरच होयला हवा, अन्यथा त्या संपर्काला काही अर्थ नाही. म्हणून कोणतंही एक विशिष्ट क्षेत्र नाही तर ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये अशा प्रकारचा संपर्क असतो, अशा प्रकारचे संबंध असतात की जेणेकरून वस्तूची किंमत ही समानतेकडे येते. म्हणजे अ ब क असे बाजार जर आपण मानले तर अ बाजारात जी किंमत आहे तीच ब बाजारात राहील, तीच क बाजारात राहील. याला खऱ्या अर्थाने बाजार म्हणतात. आता आपण पाहतो की आजच्या या कॉम्प्युटरच्या युगामध्ये ऑनलाईन खरेदी आपण करतो. आपल्याला त्या ठिकाणी वेबसाईटवरून वस्तूची खरेदी करता येते, पेमेंट ऑनलाईन देता येतं. आणि मग आता तर बाजाराची व्याख्या नेमकी कशी करायची? जी वस्तू तुम्हाला हवी आहे ती वस्तू तुम्ही कॉम्प्युटरवरनं पाहता, त्या वस्तूचे डिटेल्स, मग उत्पादक कोण आहे, त्याची किंमत किती आहे, तिचे स्पेसिफिकेशन्स काय काय आहेत, तिची गॅरंटी किती आहे, किती दिवसामध्ये तुमच्याकडे ती पोहोचवली जाईल, किती दिवसात डिलिव्हरी होईल, वस्तू पोहोचवण्याकरता किती खर्च येईल, किंवा काही वेळेला कंपन्या विक्री वाढवण्याकरता जो शिपिंग चार्ज किंवा ज्याला डिलिव्हरीचा खर्च असतो तो खर्च पण आपल्याकडनं घेत नाहीत, आणि किंमत ही बाजारापेक्षा कमी असते, तर अशा वेळेला आजच्या या व्हर्च्युअल जगामध्ये बाजाराची व्याख्या करणं तर अजून अवघड झालेलं आहे. परंतु जो मुख्य गाभा आहे अर्थशास्त्रातील बाजार संकल्पनेचा, की ग्राहक व विक्रेते यांच्या प्रकारे असा संपर्क आहे की वस्तूची किंमत ही समानतेकडे झुकते. म्हणजे कोणत्याही एका विक्रेत्याला अन्य विक्रेत्यापेक्षा जास्त किमतीला वस्तू आकारता येत नाही. आता अनेक वेळा आपण पाहतो की खरेदी करायची असेल तर आपण अगोदर वेबसाईटवर जाऊन त्याची प्राईस चेक करतो. अनेक वेळा अशा प्रकारची एक्झरसाइज केली जाते की बाजारात, आपल्या गावातल्या बाजारात जाऊन वस्तूची किंमत विचारत बसण्यापेक्षा अगोदर वेबसाईटवर जाऊन तिची किंमत किती आहे हे आपण अगोदर काढतो आणि मग विक्रेत्याकडे जाऊन तो त्या किमतीला देण्यास तयार आहे का हे आपण विचारतो. म्हणजे या ठिकाणी आपण जी ऑफिशियल वेबसाईट किंवा जी अधिकृत माहिती कंपनीने दिलेली आहे त्या माहितीवर आपण विश्वास ठेवतो आणि मग तशा प्रकारची किंमत प्रत्यक्षामध्ये किंवा वास्तवामध्ये आपल्या गावातील दुकानदार आकारत आहे का हे बघतो. म्हणजे आपण काय करतो की ग्राहक म्हणून किंमत जाणून घेण्याचा आपला जो अधिकार आहे तो अधिकार आपण वापरतो आणि या जागरूकतेचा फायदा आपल्यालाच होतो. जर एखादा विक्रेता अज्ञानी ग्राहकांना जास्त किमतीला वस्तू विकत असेल तर तशा प्रकारची प्रवृत्ती ही याच्यामुळे आपल्याला नष्ट करता येते. म्हणून अर्थशास्त्रातील बाजारातील जी व्याख्या आहे त्या व्याख्येला ग्राहकांमधील परस्परांमधील संपर्क याला फार मोठं महत्व हे दिलेलं आहे. आता बाजाराचे अनेक प्रकार पडतात, ते प्रकार त्याच्या स्थानावरून, प्रदेशावरून, राष्ट्रावरून आणि आंतरराष्ट्रीय काही वस्तूंच्या स्वरूपावरून. जसं गोल्ड असेल, सोनं, सोन्याला आंतरराष्ट्रीय मार्केट आहे. जसं आपण गावात आपल्या खरेदी करतो तशाच प्रकारचे सोन्याचे खरेदीचे व्यवहार हे संपूर्ण जगभर, म्हणजे सोन्याला इंटरनॅशनल मार्केट आहे असं आपण म्हणतो. आता पहिला जो प्रकार आहे की बाजाराचा आकार नेमका कशावर अवलंबून असतो, एखादा बाजार हा स्थानिक आहे, प्रादेशिक आहे, राष्ट्रीय आहे की आंतरराष्ट्रीय, हे आपण कशावरून ठरवतो? तर ते आपण वस्तूच्या स्वरूपावरून ठरवतो. आता काय असतं की अनेक वेळा वस्तू या प्रमाणित, म्हणजे ज्याला आपण स्टँडर्डाइज असं म्हणतो, तशा प्रकारच्या हल्ले असतात. म्हणजे आपल्याला जर एखादी ब्रँडेड वस्तू घ्यायची असेल तर तिचा दर्जा हा एका गावातून दुसऱ्या गावात जरी खरेदी केली तरी तशाच स्वरूपाचा असतो. त्याच्यामुळे ही वस्तू, या वस्तूचा जो बाजार आहे हा बाजार विस्तारलेला असतो. कारण का? तर त्या वस्तूचं स्वरूप, तिचे स्पेसिफिकेशन्स, तिची गुणवत्ता, तिचे गॅरंटी, वॉरंटी हे सगळं ठरलेलं आहे, स्टँडर्डाइज आहे. दुसरा आहे वस्तूचा टिकाऊपणा. वस्तू किती काळ टिकेल याच्यावरून त्या वस्तूचा बाजार हा ठरतो. आपल्याला माहिती आहे की दूध, भाजी असा जो अशा ज्या वस्तू आहेत त्या फार काळ टिकू शकत नाही, किंवा त्यांना जर टिकवायचं असेल तर त्यांच्या साठवणुकीवर मोठा खर्च करायला लागतो. त्यामुळे हा बाजार जो आहे हा स्थानिक स्वरूपाचा आणि मर्यादित स्वरूपाचा असतो. परंतु अलीकडच्या काळात काय झालंय की वाहतुकीची साधनं वाढल्यामुळे आपल्याला या वस्तू परकीय बाजारामध्ये विकणं देखील शक्य झालेलं आहे. परंतु जर त्या वस्तूचं उत्पादनाचं स्थान आणि तिची स्थानिक मागणी याचा विचार केला तर त्या वस्तूचा बाजार हा आपल्याला स्थानिकच मानावा लागेल. तिसरा जो वस्तूचा गुणधर्म आहे त्याच्यावरून जो बाजाराचा प्रकार पडतो तो आहे वस्तूची वाहतूक. आपल्याला वस्तू तयार केल्यानंतर ती किती वेळामध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल याला अलीकडच्या काळात खूप मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. तुम्ही वस्तू निर्माण केली परंतु ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जर सुविधा नसेल तर तुम्हाला त्या वस्तूचं उत्पादन जे आहे ते एक तर कमी करावं लागतं किंवा केलेलं उत्पादन तुम्हाला किफायतशीर होत नाही. म्हणून जर वस्तू वितरणाची सुविधा मोठी असेल तर त्या ठिकाणी तो बाजार जो आहे तो मोठा होतो, त्याचा स्कोप वाढतो, तो विस्तारतो. पण जर अशा प्रकारची सेवा नसेल तर त्या वस्तूचा बाजार हा सीमित राहतो. आता प्रत्येक वेळेला काही आपण म्हणजे जे व्यवहार होतात ते प्रत्यक्ष देवघेवीने रोख स्वरूपाने होतातच असं नाही. काही वेळेला बँकांच्या जी साधनं असतात जसं चेक आहे त्या चेकच्या साह्यानं पेमेंट केलं जातं आणि मग वस्तू खरेदी केली जाते. जर बँकिंगच्या सोयी चांगल्या प्रकारे उपलब्ध असतील तर बाजाराचा विस्तारही होतो. परंतु जर बँकिंग सोयी किंवा सर्व्हिसेस चांगल्या प्रकारे विकसित झाले नसतील तर मग बाजाराच्या विस्तारावर बाजाराच्या प्रगतीवर त्या ठिकाणी परिणाम होतो. पाचवा जो प्रकार आहे किंवा जे गुणधर्म आहे की ज्याच्यामुळे बाजाराचा आकार ठरतो तो आहे बाजाराबद्दलची माहिती. जर एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे आणि तिची माहिती जर आपल्याला चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे कमी वेळेमध्ये जर मिळाली तर ती वस्तू आपण खरेदी करायला लगेच प्रवृत्त होतो. परंतु जर वस्तूची माहिती मिळाली नाही तर मग त्या वस्तूला बाजार निर्माण करणं हे अवघड बनतं. अशा काही वस्तू असतात की ज्या आपल्याला घ्यायच्या आहेत परंतु त्या आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये मिळत नाही, दुसरीकडे मिळतील का नाही याची माहिती नसते, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांचं उत्पादन आहे त्याची आपल्याला माहिती नसते. मग अशा वेळेला त्या वस्तूची ग्राहकांना गरज असून देखील त्या वस्तूचा बाजार हा विकसित होत नाही. बाजारावर निर्बंध टाकणारा जो पुढला प्रकार आहे तो आहे व्यापारावरील निर्बंध. जर व्यापारावर सरकारने काही निर्बंध लादले असतील, एका गावातील माल हा दुसऱ्या गावात विकण्याकरता मोठे कर द्यावे लागत असतील तर साहजिकच मग वस्तूच्या बाजारावर मर्यादा येतात. पण अशा प्रकारचे जर कोणतेही बंधनं नसतील तर मग त्या वस्तूचा बाजार विस्तारण्यामध्ये मोठी मदत होते. आता आपण हे जे बाजाराचं जे वर्गीकरण पाहिलेलं आहे ते विस्तारावरून पाहिलेलं, म्हणजे एखाद्या बाजाराचा जो विस्तार आहे तो विस्तार हा कशा प्रकारे होऊ शकतो हे आपण पाहिलं. आता ग्राहकाला ज्या वस्तू हव्या असतात त्या वस्तू साधारणपणे लोकल मार्केटमध्ये किंवा जवळच्या बाजारामध्ये मिळतीलच अशा स्वरूपाच्या असतात. म्हणजे असं काही नसतं की आपल्याला एखादी वस्तू हवी आहे परंतु ती तुमच्याकरता खास तयार करून मग ती उपलब्ध करून दिली जाते असं अलीकडे होत नाही. कारण प्रत्येक कंपनी प्रत्येक उत्पादन संस्था ही मास प्रोडक्शन करत असते, त्याच्यामुळे बाजारामध्ये वस्तूंचा पुरवठा हा मुबलक असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे हवं आहे ते आपण बाजारामध्ये जाऊन पैसे देऊन खरेदी करू शकतो. अशा बाजाराला आपण काय म्हणतो की हजर बाजार, म्हणजे तुम्ही गेले आणि तुम्हाला ती वस्तू त्या ठिकाणी प्राप्त होते, त्याच्याकरता काही तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाही, ती वस्तू बाजारात उपलब्ध असते. परंतु काही बाजार असे असतात की ज्याची देवघेव करण्याकरता हे काही व्यवहार हे करावे लागतात, काही अग्रीमेंट्स करावे लागतात, ज्याला आपण वायदे बाजार असं म्हणतो की वस्तूचा पुरवठा हा अमुक दिवशी अमुक किमतीला अमुक ठिकाणी अमुक स्वरूपात होईल अशा प्रकारचे करार हे केले जातात आणि हे करार साधारणपणे शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात होतात. अनेक वेळा असं होतं की असे करार केल्यामुळे वस्तूची जी निश्चित किंमत आहे त्या निश्चित किमतीला आपल्याला ती वस्तू प्राप्त होते. समजा आपण हळदीचे व्यवहार किंवा शेतमालाचं दुसऱ्या एखाद्या उत्पादनाचं उदाहरण घेतलं तर या किमतीपाशी आपल्याला ती वस्तू उपलब्ध होईल कारण तशा प्रकारचा करार तशा प्रकारचा वायदा आपण केलेला आहे. उद्याचा बाजारातली परिस्थिती बदलली पावसाचं प्रमाण घटलं तर मग आपल्याला हवी असणारी वस्तू तेवढ्या क्वांटिटीमध्ये आणि तेवढ्या किमतीला मिळेलच असं नाही. परंतु अशा प्रकारचा करार अगोदरच केलेला असल्यामुळे त्या किमतीला ती वस्तू किंवा तो माल देण्याची जबाबदारी ही त्या उत्पादकाची आहे. आता आपण हा दुसरा जो प्रकार पाहिला तो व्यवहारांचं किती व्यवहारांचं नेमकं स्वरूप काय आहे याच्यावरनं पाहिला. आता सगळ्यात महत्वाचा प्रकार जो आहे अर्थशास्त्रामध्ये ज्याला मोठं महत्व दिलं जातं ते महत्व ग्राहकांचं आणि विक्रेत्यांचं बाजारपेठेमध्ये वर्चस्व किती आहे याच्यावरनं बाजाराचं वर्गीकरण केलं जातं. शेवटी जसं आपण सुरुवातीलाच व्याख्येमध्ये पाहिलं की अर्थशास्त्रामधली बाजाराची व्याख्याच अशी आहे की ज्याच्यामध्ये ग्राहक व विक्रेते यांच्यामधील संपर्काला महत्व आहे. आता हा संपर्क असेल परंतु जर एखाद्या पार्टीचं किंवा एखाद्या पक्षाचं मोठं वर्चस्व असेल तर त्या वर्चस्वाचा बाजारावर मोठा परिणाम होतो. उदाहरणार्थ जर बाजारामध्ये मक्तेदारी असेल, मक्तेदारी म्हणजे काय की बाजारामध्ये एकच विक्रेता असतो आणि तो अशा प्रकारच्या वस्तूचं निर्माण करतो किंवा उत्पादन करतो की जिला नजीकचा पर्याय उपलब्ध नसतो आणि त्याच्यामुळे ती एकच व्यक्ती तो एकच पुरवठादार किंवा विक्रेता उत्पादक तो ज्या किमतीला वस्तू विकेल त्या किमतीला ती वस्तू आपल्याला घ्यावीच लागते. कारण का तर दुसरा उत्पादक तशा प्रकारची वस्तू बाजारात उपलब्ध करून देत नाही. दुसरं म्हणजे जर आपण ठरवलं की वस्तू आपण महाग आहे आपण घ्यायची नाही तर तसंही चालत नाही कारण तिला नजीकचा पर्याय उपलब्ध नाही आणि आपल्याला तर आपली गरज ही भागवायची आहे. म्हणजे जर मक्तेदार असेल तर तो संपूर्ण ग्राहकांवर आपली सत्ता गाजवतो आणि आपल्याला हवी ती किंमत प्राप्त करून घेतो. तर अशा प्रकारचा बाजार देखील आपल्याला आढळून येतो आणि म्हणून ग्राहक विक्रेते यांच्यामधला जे संबंध आहेत ते संबंध नेमके कसे आहेत याच्यावरूनही बाजाराचं वर्गीकरण ठरतं. दुसरा प्रकार आहे पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धे बाजारामध्ये असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते असतात आणि त्याच्यामुळे एकमेकांवर कंट्रोल ठेवायची किंवा एकमेकांवर बंधन ठेवायची नियंत्रित करण्याची जी शक्ती असते ती शक्ती मर्यादित असते. जर उदाहरणार्थ बाजारामध्ये असंख्य विक्रेते असल्यामुळे जर एखाद्या उत्पादकाने बाजारातील प्रस्थापित किमतीपेक्षा जास्त किमतीला वस्तू खरेदी विक्री करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेला अन्य विक्रेते आहे त्या किमतीलाच वस्तू विकतात त्याच्यामुळे जास्त किंमत आकारण्याचा प्रयत्न या पहिल्या उत्पादकाचा फसतो. त्यामुळे बाजारात जी किंमत असेल त्याच किमतीला त्याला वस्तू विकावी लागते. दुसरं ग्राहकांच्या बाजूने जो विचार केला तर ग्राहकांची संख्या इतकी मोठी असते की त्यामुळे जर ग्राहकांनी अशा प्रकारचा विक्रेत्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न बाजारात वस्तू नेमकी कोणत्या किमतीला किती किमतीला विकली जात आहे याचं त्यांना ज्ञान असतं आणि त्यामुळे जास्त किमतीला वस्तू विकण्याचा जो प्रयत्न आहे विक्रेत्याचा तो प्रयत्न हाडून पाडला जातो. म्हणून हा जो पूर्ण स्पर्धा बाजार जो आहे त्या बाजाराच्या अटी जर आपण पाहिल्या त्या अटी मी तुम्हाला सांगतो तर तुमच्या असं लक्षात येईल की अशा प्रकारचा आदर्श बाजार हा खरोखरच अस्तित्वात येणं फार आवश्यक आहे. आता पूर्ण स्पर्धा बाजारमध्ये काय काय असतं. पहिली अट आहे की असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते. खूप मोठी ग्राहक संख्या असते खूप मोठी विक्रेत्यांची संख्या असते त्याच्यामुळे कोणाही एकाचं ना ग्राहकाचं ना विक्रेत्याचं बाजारामध्ये नियंत्रण असतं. कोणीही आपल्या टर्म्स ज्याला आपण म्हणतो की टर्म डिक्टेट करू शकत नाही किंवा आपला प्रभाव पाडू शकत नाही किमतीवर. हे पहिलं वैशिष्ट्य आहे पूर्ण स्पर्धा बाजाराचं की ज्याच्यामध्ये असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे ग्राहकांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं. वस्तू किती कोणत्या किमतीला विकली जात आहे, वस्तूची गुणवत्ता कशी आहे, याची सर्व माहिती ग्राहकांना असते. आणि बाजाराचं ज्ञान असल्यामुळे ते आपली फसवणूक विक्रेत्यांकडून होऊ देत नाही. जर एखाद्या विक्रेत्याने जास्त किमतीला वस्तू विकण्याचा प्रयत्न केला तर या बाजारपेठेच्या माहितीच्या आधारे ते तशा प्रकारचा प्रयत्न हाडून पाडतात. तिसरं वैशिष्ट्य आहे की वस्तू एक जिन्सी आहे, होमोजिनियस. बाजारात विकली जाणारी जी वस्तू आहे ती रंग, रूप, चव, आकार या दृष्टीने सारखीच आहे. मग ती तुम्ही अ उत्पादकाकडनं स्वीकारा, विकत घ्या, किंवा ब विक्रेत्याकडनं विकत घ्या, त्याच्यामध्ये कोणताही फरक हा पडत नाही. चौथं वैशिष्ट्य आहे की विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना बाजारात प्रवेश करण्याचं आणि बाजार सोडून जाण्याचं स्वातंत्र्य आहे. जर एखाद्या विक्रेत्याला वाटलं की बाजारामधले किमती खूप घसरल्या असल्यामुळे मला उत्पादन करता येणं शक्य नाही, तर अशा वेळेला तो बाजार सोडून जाऊ शकतो. आणि एखाद्या उत्पादकाला वाटलं की आता बाजारात आपण प्रवेश करावा जेणेकरून वाढत्या किमतीचा लाभ आपल्याला घेता येईल आणि आपला नफा वाढवता येईल, तर अशा प्रकारचं निर्णय घेण्याची जी स्वातंत्र्य आहे ते देखील त्याला आहे. पुढलं वैशिष्ट्य आहे वाहतूक खर्चाचा अभाव. म्हणजे बाजारामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरता जो काही खर्च येतो त्या खर्चाचा अभाव इथे मानलेला आहे. त्याचं कारण असं की जर आपण वाहतूक खर्चाचा विचार केला तर समजा एखाद्या वस्तूची वाहतूक करण्याकरता तुम्हाला जो काही खर्च येईल तो खर्च तुम्ही स्वतः काही बेअर करणार नाही किंवा तो तुम्ही काही स्वतः सोसणार नाही. तुम्ही काय कराल, तो वस्तूच्या किमतीमध्ये त्याचा समावेश करून वस्तूची किंमत वाढवून तो ग्राहकांकडनं वसूल कराल. आता इथे जर वस्तूची किंमत ही गिव्हन किंवा बाजारामध्ये स्थिर अशी मानलेली आहे तर जर आपण वाहतूक खर्चाचा विचार केला तर साहजिकच त्या किमतीमध्ये फरक पडेल. आणि म्हणून वाहतूक खर्चाचा अभाव हे एक महत्वाचं गृहीत या पूर्ण स्पर्धा बाजारात आहे. आता यातले जे महत्वाचे आहेत आपल्या दृष्टिकोनातून ते म्हणजे ग्राहकांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असणं. हे आज देखील आपल्याला आपण ते अजून साध्य केलेलं नाहीये. अनेक वेळा आपण अज्ञानामुळे किंवा एक स्टेटस वाटतं आपल्याला की आपण महागाची वस्तू खरेदी केली आहे आणि त्याच्यामुळे लोक आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहेत. तर अशा प्रकारच्या वृत्तीमुळे आपण काय करतो की आपल्या या बाजारपेठेचं ज्ञान प्राप्त करणाऱ्या हक्कावर आपण गदा ओढून घेतो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो. त्यामुळे पूर्ण स्पर्धा बाजार जो आहे ही एक आदर्श अशी व्यवस्था त्या ठिकाणी मानलेली आहे. मक्तेदारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मक्तेदारीमध्ये एकच एक विक्रेता असल्यामुळे तो वस्तूची किंमत वाढवून ग्राहकांचं शोषण हे करू शकतो. तशा प्रकारचं शोषण हे पूर्ण स्पर्धा बाजारामध्ये आपल्याला आढळून येत नाही. आता काही वेळेला बाजारामध्ये अल्पजनाधिकार किंवा काही ठराविक कंपन्यांची किंवा उत्पादकांची सत्ता बाजारामध्ये असते. आता काय होतं की एकाच वस्तूचे पर्याय म्हणजे समजा आपण साबण घेतला तर जी मूलभूत गरज आहे ती गरज भागवण्याकरता लागणारं जे आहे तशाच प्रकारची वस्तू म्हणजे साबणाचीच निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आज बाजारात आहेत. ती गरज एकच भागवतात परंतु त्या प्रत्येक साबणामध्ये काही ना काही फरक किंवा त्या उत्पादनामध्ये काही ना काही फरक मग तो प्रत्यक्षात असेल किंवा काल्पनिक असेल तशा प्रकारचा भेद हा ग्राहकांच्या मनात निर्माण करून ते उत्पादक किंवा ते विक्रेते ग्राहकांना ठराविक किमतीलाच त्या वस्तू या विकतात. आणि त्याच्यामुळे काही ठराविक उत्पादकांची बाजारामध्ये सत्ता ही निर्माण होते आणि मग असे उत्पादक वस्तूच्या किमतीबद्दल काही उघड करार करून किंवा काही छुपे करार करून, ज्याला आपण टॅसिट अग्रीमेंट असं म्हणतो, ते करार करून बाजारातील वस्तूची किंमत हे कायम वरच्या पातळीवर ठेवतात आणि मग अशा वेळेला ग्राहकांना अन्य पर्याय राहत नाही आणि ग्राहकांना ते विक्रेते जी किंमत सांगतील त्या किमतीलाच ती वस्तू ही विकत घ्यावी लागते. जसं आपण पाहिलं की पूर्ण स्पर्धेमध्ये एखाद्याने प्रयत्न केला जास्त किमतीला वस्तू विकायचा तर तसा तो करू शकत नाही, कारण तशा प्रकारचा प्रयत्न जर त्यांनी केला तर अन्य विक्रेते त्याचा हा प्रयत्न हाणून पाडतील, कारण ते पूर्वीच्याच किमतीला वस्तूंची विक्री करतील. त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये ग्राहकांचं शोषण हे होत नाही, परंतु मक्तेदारीमध्ये आणि अल्पजनाधिकारी बाजारामध्ये अशा प्रकारचं शोषण हे निश्चितपणे होतं. आता जसं आपण मी सुरुवातीला सांगितलं की काही वस्तूंचा बाजार हा स्थानिक पातळीला म्हणजे दूध, अंडी, भाजीपाला हा उत्पादन केल्यानंतर काही ठराविक काळामध्येच तो विकावा लागतो. जर तुम्ही तो विकला नाही तर तुम्हाला तो स्टोअर करावा लागतो. स्टोअर करण्याकरता तुम्हाला तशी सुविधा असावी लागते, तरच त्या ठिकाणी तो बाजार हा विस्तार होऊ शकेल अशा प्रकारचा होतो. उदाहरणार्थ बाजारामध्ये समजा एक 1000 लिटर दुधाची आवक त्या ठिकाणी झाली आणि तेवढ्या दुधाला जर मागणी नसेल तर उरलेला दूध आपल्याला एक तर अत्यंत कमी किमतीला निदान उत्पादन खर्च भरून निघेल, या किमतीला तरी विकायला लागेल किंवा ते फेकून द्यावं लागेल. म्हणजे कालानुसार अकॉर्डिंग टू टाइम पिरियड बाजाराचे प्रकार पडतात. हा पहिला जो प्रकार आहे, हे जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं ते टाइम पिरियड किंवा बाजार कालावधी अशा प्रकारच्या स्वरूपाचा आहे आणि या बाजार पिरियडमध्ये अत्यंत अल्पकाळ असतो की ज्याच्यामध्ये वस्तूचं उत्पादन वाढवता येत नाही आणि ते कमी देखील करता येत नाही. म्हणजे समजा 1000 लिटर दूध हे आज बाजारामध्ये आलं तर ते संपूर्ण दूध त्याची विक्री होणं आवश्यक आहे. जर त्यापैकी फक्त 200 लिटर विकलं गेलं तर उरलेलं 800 लिटर दूध हे अत्यंत कमी किमतीला तोटा सहन करून विकावं लागेल किंवा ते फेकून द्यावं लागेल. या उलट जर दुधाची मागणी अचानक वाढली तर आपल्याला एवढ्या अल्पकाळामध्ये दुधाचं उत्पादन हे वाढवता येणार नाही आणि म्हणून याचा एकच एक परिणाम होईल, ते म्हणजे दुधाच्या किमती दुप्पट होतील, किमती वाढतील. कारण का? तर अल्प कालावधी असल्यामुळे, टाइम पिरियड अत्यंत अल्पकाळ बाजार काळ असल्यामुळे अल्पकाळामध्ये दुधाचं उत्पादन हे वाढवता येणार नाही. त्याच्यामुळे बाजार कालावधी जो असतो त्या बाजार कालावधीमध्ये वस्तूच्या किमतीमध्ये मोठे चढ उतार झालेले आपल्याला दिसून येतात, कारण वस्तूचा पुरवठा हा वाढवणं आणि कमी करणं हे बाजार कालावधीमध्ये शक्य नसतं. दुसरा जो काळ आहे तो आहे शॉर्ट रन किंवा अल्पकाळ. अल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्याच्यामध्ये उत्पादन वाढवण्याकरता उत्पादकांना उत्पादनाचे स्थिर घटक, उत्पादनाचे स्थिर घटक आपण अभ्यासलेले आहेत, त्याच्यामध्ये उत्पादनाचे जे स्थिर घटक आहेत ते म्हणजे यंत्रसामुग्री, बिल्डिंग, त्यानंतर परमनंट जे तुमचे लेबर आहेत ते, अशा स्थिर घटकावरील खर्च आपल्याला किंवा त्यांच्यामध्ये वाढ ही अल्प कालावधीमध्ये करता येत नाही. पण जर उत्पादन वाढवायचं असेल तर बदलत्या खर्चाचा किंवा बदलते जे घटक आहे उत्पादनाचे, मग उत्पादनाचे बदलते घटक कोणते, कच्चा माल, श्रमिक, इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर, हे याच्यामध्ये वाढ करून आपण उत्पादन वाढवू शकतो. म्हणजे अल्प काळामध्ये जर तुम्ही उत्पादन करत असलेल्या वस्तूला मागणी वाढली तर ही मागणी पूर्ण करण्याकरता तुम्हाला स्थिर घटक बदलता येणार नाहीत, परंतु बदलते घटक बदलून किंवा त्याच्यामध्ये वाढ करून तुम्हाला उत्पादन वाढवता येईल व उत्पादनाला असणारी वाढीव मागणी पूर्ण करता येईल. जर अल्प काळामध्ये वस्तूची मागणी कमी झाली तर साहजिकच उत्पादनही कमी करायला लागेल आणि उत्पादन कमी करायचं असेल तर स्थिर घटकांवरचा खर्च कमी होत नाही. म्हणजे तुम्ही जे भाडं भरता बिल्डिंगचं, तुम्ही जे यंत्रसामुग्री आहे त्याच्यावरचा खर्च तुम्हाला कमी करता येणार नाही, परंतु बदलत्या घटकावरचा खर्च हा कमी करून तुम्ही जे उत्पादन आहे ते उत्पादन हे कमी करू शकता आणि म्हणून बाजार अल्प कालावधीमध्ये किंवा शॉर्ट टर्म पिरियडमध्ये वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ आणि घट करणं हे शक्य असतं. परंतु तशाच प्रकारची शक्यता ही आपल्याला बाजार कालामध्ये आढळून येत नाही, कारण बाजार काल हा अत्यंत अल्प असतो आणि एवढ्या अल्प काळामध्ये उत्पादन वाढवणं किंवा ते कमी करणं शक्य होत नाही. मात्र दीर्घ कालावधीमध्ये, ज्याला आपण लॉंग टर्म असं म्हणतो, त्या कालावधीमध्ये उत्पादनाचे बदलते आणि स्थिर घटक या दोन्हीमध्ये बदल करता येतो. उदाहरणार्थ नवीन यंत्रसामुग्री आपण खरेदी करू शकतो, उत्पादनाचं नवीन तंत्रज्ञान बाजारात येऊ शकतं, एखादी नवीन वस्तू आपण किंवा वस्तूचं स्वरूप बदलता येऊ शकतं, बाजारामध्ये नवीन शोध लागल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळामध्ये बदलते आणि स्थिर घटक या दोघांमध्येही बदल करणं शक्य होतं आणि त्यामुळे वस्तूचा पुरवठा हा वाढवणं आणि कमी करणं हे सहज शक्य होतं. त्याच्यामुळे दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला वस्तूच्या उत्पादनावर सहजपणे त्या ठिकाणी ते वाढवता किंवा कमी करता येतं, परंतु बाजार कालावधीमध्ये तसं करता येत नाही. आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये बाजारा म्हणजे वस्तूची किंमत, तिचा पुरवठा याच्याबद्दल सगळ्यात जो घटक कोणता असेल महत्वाचा, तर तो त्या ठिकाणी बाजाराची काल कोणता आहे आणि बाजाराचं स्वरूप, स्पर्धेचं स्वरूप किती आहे. जर पूर्ण स्पर्धा असेल तर साहजिकच वस्तूची किंमत ही समानतेकडे किंवा ज्याला आपण गिव्हन असं म्हणतो अशा स्वरूपाची राहील. जर मक्तेदारी असेल तर वस्तूची किंमत ही उच्च पातळीवर राहील. जर अल्पजनाधिकार असेल तर वस्तूची किंमत जी आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ऑलिगोपॉली म्हणतो, ती बाजाराची किंमत ही चढतीच राहील, परंतु ती मक्तेदारी इतकी जास्त नसेल, कारण अनेक विक्रेते त्या ठिकाणी आज उपलब्ध आहेत. अनेक वेळा असं होतं की विक्रेते एका ठराविक किमतीला वस्तू विकण्याचं ठरवतात आणि जर एखाद्या विक्रेत्याला ती किंमत जर परवडत नसेल तर तो आपल्या वस्तूची विक्री वाढवण्याकरता वस्तूची किंमत थोडी कमी करतो अन्य उत्पादकांना अंधारात ठेवून. आणि मग अशा वेळेला सगळंच त्यांचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्यांनी जो डिसिजन घेतलेला आहे तो डिसिजन कोलमडतो आणि मग आपण जी किंमत ठरवलेली होती त्या किमतीला तुम्ही वस्तू विकली नाही आणि त्याच्यामुळे मग काय होतं की ज्याने किंमत कमी केलेली आहे त्याच्याकडे ग्राहक धावतात. आणि म्हणून ऑलिगोपॉलीमध्ये, अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये विक्रेत्यांचे नेमके जे एकमेकांशी संबंध आहेत, जी लॉयल्टी आहे, ती लॉयल्टी खूप महत्वाची ठरते. आणि काही वेळेला आपल्याला द्वयाधिकार किंवा ज्याला आपण डिओपोले म्हणतो अशा प्रकारचाही एक बाजार आढळून येतो की ज्याच्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते किंवा उत्पादक आणि त्याला वस्तू पुरवणारे हे यांना समान त्या ठिकाणी पॉवर्स असतात. जसं आपण पाहतो की ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाना, ऊसाला किती भाव द्यायचा, त्या विशिष्ट भावाला जर तुम्ही ऊस खरेदी केला नाही तर आम्ही पुरवठा करणार नाही अशी भूमिका शेतकरी पण त्या ठिकाणी घेतात. आणि या दोन्ही पार्टीजला मग समान त्या ठिकाणी अधिकार राहतात, त्याला द्वयाधिकार किंवा डिओपॉली असं त्या ठिकाणी म्हणतात. आता आपण आता म्हणजे मागच्या आपल्या चर्चेमध्ये आपण उत्पन्नाची व्याख्या बघितली, राष्ट्रीय उत्पन्नाची बघितली, प्रकार बघितले, आज आपण बाजाराकडे बाजाराची त्या ठिकाणी व्याख्या बघितली. आता याच्यामध्ये जसं राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये देखील जसं मी तुम्हाला सांगते की सगळे व्यवहार हे पैशाच्या भाषेमध्ये मोजले जातात आणि त्याच्यामुळे पैशाव्यतिरिक्त कोणता निकष असेल तर तो त्या निकषाचा विचार हा होत नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढलं परंतु पर्यावरणाची जर हानी मोठी झाली असेल तर त्या उत्पन्न वाढीला काही अर्थ नाही, कारण पर्यावरणाची इतकी मोठी हानी झाल्यामुळे किंवा श्रमिकांना त्यांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागल्यामुळे अंतिमतः त्यांच्या कल्याणामध्ये घटच झालेली आहे. मग अशा वेळेला राष्ट्रीय उत्पन्नामधील वाढ ही योग्य समजायची का अयोग्य, अशा प्रकारचं आपण चर्चेला मुद्दा घेतला होता. तर याचं कारणच असं आहे की सर्व व्यवहारांचं मोल हे पैशामध्ये मोजलं जात असल्यामुळे अशा प्रकारची अडचणही निर्माण होते. आता बाजारामध्ये देखील जेव्हा आपण बाजाराची संकल्पना आता अभ्यासली, त्यावेळेला आपण सर्व व्यवहार हे पैशाच्या साह्यानेच केले जातात, पैशाच्या साह्यानेच होतात हे महत्वाचं गृहित त्या ठिकाणी आपण मानलेलं आहे. परंतु ज्या वेळेला पैसा अस्तित्वात नव्हता त्यावेळेला वस्तू विनिमय किंवा ज्याला इंग्रजीमध्ये बार्टर सिस्टीम असं म्हणतात, तशा प्रकारची वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती. आता वस्तू विनिमय पद्धत म्हणजे काय, माझ्याजवळ जी वस्तू आहे ती वस्तू मला हवी असणारी वस्तू विकत किंवा प्राप्त करण्याकरता त्या वस्तूचा मी वापर करतो. म्हणजे समजा मला माझ्याजवळ ज्वारी आहे आणि मला दुसऱ्याकडनं किंवा मला ज्वारीच्या बदल्यात मांस म्हणा अंडी म्हणा किंवा दुसरी काही वस्तू मला पाहिजे आहे, तर मी ज्वारी देईल आणि त्या बदल्यात मला हवी असणारी वस्तू घेईल, याला वस्तू विनिमय म्हणतात. आता हा वस्तू विनिमय तसं पाहिलं तर खूप सोपं आहे, आपल्याकडे जे आहे ते द्यायचं आणि आपल्याला हवी असणारी वस्तू घ्यायची, याच्यामध्ये काही अडचण ही फारशी प्रथम दृष्टीने वाटत नाही. परंतु वस्तू विनिमयामध्ये ज्या अडचणी आल्या त्या अडचणी टाळण्याकरताच मग पैशाचा उगम झाला. म्हणजे माझ्याकडे पैसा आहे आणि मला ही वस्तू हवी आहे हे आज आपण सहजपणे करू शकतो. असं कोणी म्हणत नाही की तुमच्याकडचा पैसा नको त्याच्याऐवजी मला दुसरं काहीतरी द्या तरच मी तुम्हाला वस्तू देईल. कारण का की पैसा हे सर्वमान्य मीडियम ऑफ एक्सचेंज आहे. आज तुम्हाला पाहिजे असलेली वस्तू तुम्ही पैशाच्या साह्यानं खरेदी करू शकता कारण पैशाला सर्व मान्यता आहे आणि ही सर्व मान्यता आपल्याला आपल्या खरेदीचे व्यवहार खूप सुलभ करते. कल्पना करा की उद्या तुम्ही बाजारात गेला आणि तुमच्याकडचं चलन घ्यायला जर कोणी नकार दिला तर किती अडचणी येतील. म्हणजे चलनाच्या साह्याने आपण आपल्या खरेदीचे व्यवहार जे आहेत ते अत्यंत सुकर करून ठेवलेले आहेत. आता हे कुठपर्यंत, जोपर्यंत चलनामध्ये स्वीकारार्हता आहे, म्हणजे हे चलन स्वीकारल्यामुळे मला या चलनाचा वापर मला हव्या असणाऱ्या दुसऱ्या वस्तू घेण्याकरता करता येईल असं त्या विक्रेत्याला वाटतं, तोपर्यंत हे व्यवहार अत्यंत व्यवस्थितरित्या चालू शकतात. आता आपण वस्तू विनिमयाबद्दल बोलत आहोत आणि वस्तू विनिमयामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी कोणत्या आहेत हे आपण पाहिलं. म्हणजे आपल्याला चलनाच्याद्वारे व्यवहार केल्यामुळे किती आपली सोय झालेली आहे याची कल्पना येईल. पहिली अडचण आहे गरजांच्या दुहेरी संयोगाची अडचण. म्हणजे जर मला एखादी वस्तू हवी आहे आणि माझ्याकडे जी वस्तू आहे ती देऊन मला ती प्राप्त करायची आहे, तर अशा वेळेला मी ज्याच्याकडून मला हवी असणारी वस्तू घेणार आहे त्याच वेळेला त्या व्यक्तीला देखील माझ्याकडे असलेली वस्तू हवी असणं आवश्यक आहे. जर हा दुहेरी संयोग झाला नाही, डबल को इन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स, तर व्यवहार प्रत्यक्ष येणार नाही. म्हणजे समजा मला 1 किलो ज्वारी देऊन 5 लिटर दूध घ्यायचं असेल तर दूध विकणाऱ्याला माझ्या जशी मला दुधाची गरज आहे तशीच त्याला ज्वारीची गरज असली पाहिजे. अन्यथा त्याला जर ज्वारी नको असेल तर तो दूध मला देणार नाही. परिणामी हा जो व्यवहार आहे हा व्यवहार हा प्रत्यक्ष देणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही व्यक्तींना एकमेकांच्या वस्तूची गरज असणं ही वस्तू विनिमयामधली पहिली अट आहे आणि त्याचबरोबर ती अडचण देखील आहे. जर अशा प्रकारची गरज नसेल तर वस्तू विनिमयाद्वारा व्यवहार जो आहे तो प्रत्यक्षात येणार नाही. दुसरा आहे मूल्यमापनाची अडचण. नेमकं ज्वारीच्या किती बदल्यात किती लिटर दूध किंवा किती अंडी किंवा किती किलो मांस किंवा जे कापड हे मोजायचं याचं कोणतंही निश्चित असं प्रमाण आपल्याला ठरवता येत नाही. त्याच्यामुळे 5 मीटर कापडाची जे नोंद आहे किंवा जो व्यवहार आहे तो ज्वारीच्या किती किलो ज्वारीच्या बदल्यात करावा याच्याबद्दलचं निश्चित असं परिमाण नाही. आज आपण पैशाच्या सहाय्याने काय करतो की पैशाच्या एका युनिटनी एका एककाने समजा 100 रुपये मीटर कापड असेल तर आपण त्याला 100 रुपये देतो. हे त्याचं एकक मोजमाप ठरलेलं आहे. परंतु वस्तुविनिमयामध्ये असं निश्चित नाही आहे की 1 किलोच्या ज्वारीच्या बदल्यामध्ये नेमकं किती दूध मिळेल हे कसं ठरवायचं. त्याच्यामुळे मूल्यमापनाची अडचण ही त्या ठिकाणी आपल्याला जाणवते. तिसरं आहे की वस्तू ज्या अविभाज्य असतात म्हणजे गुड्स विच कॅनॉट बी डिवायडेड त्याच्यामधला व्यवहार किंवा ते व्यवहार कसे करायचे. उदाहरणार्थ एखादी वस्तू आपण बनवली समजा 1 खुर्ची बनवली आणि त्या खुर्चीच्या बदल्यात आपण 10 मीटर कापड असा जर ठरवलं द्यायचं तर आपल्याला समजा 5 मीटर हवे तर ती खुर्ची काय आपण किंवा ती वस्तू काय आपण तोडणार का. त्याच्यामुळे ज्या वस्तूचं डिव्हिजन होऊ शकत नाही त्या वस्तूच्या बदल्यामध्ये आपण दुसरी वस्तू कशी खरेदी करावी अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. आज जर आपल्याला 100 रुपये आपल्याकडे असतील आणि आपल्याला 10 रुपयाची वस्तू घ्यायची आहे तर तशा प्रकारचे 10 भाग आपण करू शकतो. परंतु ज्या वस्तू आपल्याला मोडता येत नाही ज्या अविभाज्य आहेत त्या वस्तूंच्या बदल्यात कसे व्यवहार करावे अशा प्रकारची अडचण वस्तू विनिमयामध्ये निर्माण होते. पुढची अडचण आहे कर्ज व्यवहार कसे करणार. आज आपल्या माहिती आहे कोणाला आपल्याला अनेक वेळा आपण कर्ज घेतो समजा आपण 1 लाख रुपये कर्ज घेतलं तर एक ठराविक काळानंतर ते 1 लाख रुपये आपण व्याजासहित त्या ठिकाणी ज्याने आपल्याला कर्ज दिलेलं आहे धनको त्याला आपण ते परत करू. आता या 1 लाख रुपयामध्ये कर्जफेडीची मुदत संपल्यानंतर तशाच प्रकारची खरेदी शक्ती आहे आणि हे 1 लाख रुपये त्या कालावधीनंतर अन्य लोक स्वीकारण्यास तयार आहेत या अझम्पशनवर किंवा या भरोशावर हे व्यवहार हे होतात कर्ज व्यवहार चलनाच्या सहाय्यानं. परंतु जर वस्तुविनिमय असेल तर आपण कोणत्या वस्तूच्या सहाय्याने ते करावे. समजा एखाद्याने धान्य नेलं असेल 10 किलो गहू नेले आणि तो 6 महिन्यांनी परत करणार तो हा जो व्यवहार आहे तर हे धान्य किती टिकेल तशाच प्रकारचं धान्य परत मिळेल का त्याच गुणवत्तेचं किंवा तशाच प्रकारच्या कापडाच्या स्वरूपात कर्जफेड होईल का अशी अडचण त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून कर्ज व्यवहार नेमके कसे करावे. बरं वस्तूच्या बदल्यात दिलं तरी ती वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कशी द्यायची ती स्टोअर कशी करायची याच्या पण अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणून वस्तुविनिमयामध्ये कर्ज व्यवहार आपल्याला निश्चितपणे करता येत नाही. आणि 5वी अडचण मूल्य संचय म्हणजे जी स्टोअर ऑफ व्हॅल्यू जी आहे ते कशा प्रकारे करावं. आता समजा आपण आपल्याला मूल्य संचय करायचा एक आपल्याकडे ज्वारी आहे आणि ती ज्वारी आपल्याला साठवून आपल्याला त्या बदल्यात पुढच्या 10 वर्षाकरता पाहिजे त्या वस्तू घ्यायच्या आहेत तर ही ज्वारी कुठे साठवून ठेवायची तिची निगा कशी राखायची ती खराब होणार नाही का हे पाहायचं. त्याच्यामुळे मूल्य संचय नेमका कसा करावा याच्याबद्दलची अडचण वस्तू विनिमय पद्धतीमध्ये निर्माण होते. पण हेच जर तुमच्याकडे पैसे असतील तर आपण बचत करतो ती बचत आपण 10 वर्षांनी देखील वापरली तरी तिला ठेवायला कमी जागा लागते कंपॅरेटिव्हली तिचं जे मूल्य आहे ते मूल्य हे स्थिर राहतं. कंपॅरेटिव्हली मी का म्हणतोय कारण चलनामध्ये वस्तूच्या किमतीनुसार चलनाच्या मूल्यामध्ये बदल होतात. तुम्ही जर आज 1 लाख रुपये साठवून ठेवले आणि त्याचा मूल्य संचय केला ते ठेवले आणि पुढल्या वर्षी जेव्हा तुम्ही त्या 1 लाख रुपये बाजारामध्ये घेऊन गेलात तर तेवढ्याच म्हणजे ज्या किमतीला किंवा या 1 लाख रुपयामध्ये आज तुम्हाला जेवढ्या वस्तू मिळाल्या असत्या तेवढ्याच तुम्हाला 2 वर्षांनी मिळतील असं नाही. कारण का तर वस्तूच्या किमती या बदलत असतात, त्यामुळे चलनाच्या मूल्यात घट होऊ शकते. पण तरी देखील ती रिस्क घेऊन आपण मूल्य संचय जो आहे तो आज चलनाच्या स्वरूपात करू शकतो. पण वस्तू विनिमयामध्ये तशा प्रकारचा संचय कसा करावा ही अडचण निर्माण होते. आणि या वस्तू विनिमयामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्यामुळे आपल्याकडे या अडचणींवर मात करण्यासाठी कोणतं तरी युनिट, अ युनिट ऑफ मेजर, पैसा किंवा एकक हे असावं, अशा प्रकारचा विचार पुढे आला. आणि मग पैशाचा देखील विकास होत गेला. म्हणजे आपण आज वापरत असलेला पैसा हा पूर्वीपासून तसाच होता असं नाही. पूर्वी नाण, पूर्वी शिंपले, दगड, मौल्यवान धातू, सोनं अशा गोष्टींचा पैसा म्हणून वापर होत गेला. आज आपण जे कागदी चलन वापरत आहोत त्या कागदी चलनाला सोन्याचा आधार हा आहे. म्हणजे तुम्ही जर नोट पाहिली तर त्याचं लिहिलेलं असतं, आय प्रॉमिस टू पे द बेअरर, हे वाक्य असतं. ते वाक्य काय सांगतं की तुम्हाला ही जी मी नोट दिलेली आहे त्या नोटीच्या बदल्यात तिच्या मूल्या इतकं जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी देण्यास बांधील आहे. आता हा व्यवहार जो आहे किंवा चलनाची ही जी विश्वासार्हता आहे ती कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तुमचा या चलनावर विश्वास आहे. उद्या जर तुमच्याकडचं चलन एखाद्या विक्रेत्याने घेतलं नाही किंवा लोकांचा चलनावर विश्वास उडाला, जर्मनीमध्ये असं झालं होतं जेव्हा मोठी चलनवाढ झाली होती तेव्हा चलनाऐवजी लोक सिगरेटच्या बदल्यामध्ये वस्तूंची देवघेव करू लागले होते. कारण इतक्या किमती वाढल्या होत्या की त्या चलनामध्ये काही अर्थ उरला नव्हता. आणि म्हणून चलनाच्या स्वरूपात जरी आपण मूल्य संचय करत असलो तरी तो कितपत विश्वसनीय आहे याच्याबद्दल त्या ठिकाणी जरा साशंकता आहे. कारण वस्तूच्या किमती या कायम बदलत असतात, मग अशा वेळेला साहजिकच चलनाचंही मूल्य कमी जास्त होत राहतं. आणि मग नेमका मूल्य संचय कसा करायचा असेही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून आज आपल्याजवळ असलेलं जे चलन आहे हे चलन या एकाच विश्वासावर आपण वापरत आहोत, स्वीकारत आहोत, देत आहोत की हे चलन घेऊन आणि हे चलन देऊन मला हवी असणारी वस्तू मी आज खरेदी करू शकेल. आज तुमच्याकडे समजा 5,000 रुपये आहेत आणि उद्या तुम्हाला पुढल्या महिन्यात काही घ्यायचं आहे तर तुम्हाला हा विश्वास आहे की हे 5,000 रुपये पुढल्या महिन्यातही बाजारात खरे स्वीकारले जातील आणि त्याच्या बदल्यात मला हवी असणारी वस्तू मिळेल. आता आपण असं म्हणतो की मध्यवर्ती बँक, मग ती कोणत्याही देशाची असो, त्या मध्यवर्ती बँकेचं त्या चलनाला पाठबळ असतं. आता पाठबळ असतं म्हणजे काय की जर उद्या कोणी ते चलन नाकारलं तर त्या व्यक्तीला जाब विचारायचा, त्याच्यावर कारवाई करायचा अधिकार सरकारला आहे आणि सरकारचं पाठबळ त्या ठिकाणी त्या चलनाला आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तसं होतं का? उद्या जर तुमचा 1,000 रुपयाच्या नोटेवर तुम्हाला वाटलं की नाही माझा या नोटेवर विश्वास नाहीये, मला याच्या बदल्यात सरकारकडनं एक अंश सोनं हे मिळालं पाहिजे, तर तशा प्रकारचं काही मिळत नाही आणि तसं काही होत नाही. कारण का तर एक जनरल जो विश्वास आहे या चलनावरचा, कॉन्फिडन्स आहे की आपलं भारतीय चलन हे या भारतीय बाजारामध्ये स्वीकारलं जाईल, त्याच्या बदल्यात मला वस्तू मिळतील, त्याच्यावरच सर्व चलनाचे व्यवहार हे आज चाललेले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की डॉलर या चलनाला खूप मोठं महत्व आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर हे चलन मोठ्या विश्वासाने अन्य देश वापरत आहेत. त्यामुळे पैशारुपी जे चलन आहे ते चलन हे केवळ परस्पर विश्वासावर चालू आहे. पूर्वी जेव्हा गोल्ड स्टँडर्ड किंवा सोन्याचा वस्तू खरेदी विक्री करता म्हणून वापर होत असे तर ते सगळ्यात विश्वसनीय होतं. परंतु जसा सोन्याचा पुरवठा हा कमी झाला आणि अनेक देशांनी सुवर्ण परिमाण त्या ठिकाणी स्वीकारल्यामुळे सोनं हे अधिक महाग बनत गेलं आणि म्हणून मग सोन्याचा आधार घेऊन त्या आधारे कागदी चलनाची निर्मिती करून आणि त्या चलनाच्या साह्याने व्यवहार करणं हे आता सुरू झालेलं आहे. अलीकडच्या काळात तर आपण व्हर्च्युअल मनी सुद्धा त्या ठिकाणी वापरतो. तुम्हाला माहिती आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याच्या सहाय्याने आपण प्रत्यक्ष चलन न वापरता देखील खरेदी विक्री करतो आणि त्याच्याकरता टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. बँकांचा जो पत पैसा आहे त्याच्याबद्दल आपण पुढल्या व्याख्यानामध्ये आपण जाणून घेऊया. आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर त्या ठिकाणी मला विचारा, पत्र लिहा, फोन करा. धन्यवाद.